आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मानसी वाळवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बुनायच्या सुलतान हाजी हसनलाल बोल्किया सयत उलोवप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीरांत विश्वशांती बुद्ध विहाराचे उक्तावण करतल्यो. भांडवल एकठांय करप, वेव्हार खर्च उणो करप आनी जोखीम वेवस्थापन ह्या भुमिकेक लागून भारताच्या सर्वसमावेशक आनी शाश्वत फुडारा खातीर एक घटमूट अर्थक्षेत्र म्हत्वाचे अशें भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ मायकल डी पात्रा हांणी म्हळां. आयज गुजरात, कोकण, गोंय, मध्य प्रदेश, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ आनी छत्तीसगडांत नेटान उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. पॅरीस पॅरालिंपिक्सांत भारतान काल 5 पदकां जिखली, आता भारताची वट्ट पदकां 20 जाल्यात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ब्रुनायच्या सुलतान हाजी हसनलाल बोल्किया सयत उलोवप करतले. एकमेकांक तेको दिवप, द्विपक्षीय संबंद घटमूट करप ह्या विशयांचेर चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल बंदर सेरी बेगावान पावले. भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिली द्विपक्षीय ब्रुनाय भेट आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीरांत विश्वशांती बुद्ध विहाराचे उक्तावण करतल्यो. राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आनी अजित पवार ह्या सुवाळ्यांत हाजीर आसतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शासन आपल्या दारी आनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या येवजण्यांच्या लावार्थ्यांची भेट घेवन तांचे कडेन उलोवप करतल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नांदेडान तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराकडे भेट दितल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमार सावन महाराष्ट्राच्या 3 दिसांच्या भेटीर आसात. भांडवल एकठांय करप, वेव्हार खर्च उणो करप आनी जोखीम वेवस्थापन ह्या भूमिकेक लागून भारताच्या सर्वसमावेशक आनी शाश्वत फुडारा खातीर एक घटमूट अर्थक्षेत्र म्हत्वाचे अशें भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ मायकल डी पात्रा हांणी म्हळां. भारतीय उद्देग महासंघान काल मुंबईत आयोजित केल्ल्या 3 फायनान्शियल समिटांत ते उलयताले. अर्थ आणि उदरगत हांच्या मदीं खोलायेन संबंध लक्षात घेतलो जाल्यार भारताच्या फुडाराक आकार दिवपा खातीर अर्थव्यवस्थेची भूमिका खूप महत्वाची आसा ह्या गजालीचेर डॉ पात्रा हांणी भर दिलो. मुळावे सुविधा, अर्थपुरवण, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्देग, कौशल्य, कुशळटाय, हवामान बदल आणि डिजिटलायझेशन ह्या सयत 5 खासा मळांची रुपरेषा हे वेळार तांणी सांगली. ह्या मळांचेर एक मुखेल शक्त म्हण उदेन भारताक समर्थन दिवपा खातीर अर्थव्यवस्था म्हत्वपूर्ण आसतली अशें तांणी मुखार म्हळें. तेलंगणाचे मुखेलमंत्री रेवंत रेड्डी हांणी काल सांजे हैदराबादेंतल्या गाचीबोवली स्टेडियमांत 4 आंतरखंडीय फुटबॉल सर्तीचे उक्तावण केले. अखिल भारतीय फुटबॉल संघटना AIFFN आयोजित केल्ल्या ह्या सर्तींत भारत, मॉरिशियस आनी सिरिया ह्या देशांतले पंगड वांटो घेतात. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री रेवंत रेड्डी हांणी हैदराबादाक भारताची खेळा राजधानी करपाचे सपन आनी मोख पुराय करपाक आपूण बांदिल्लो आसा अशें सांगले आनी वांटो घेवपी खेळगड्यांक परबी भेटयली. तेलंगणा सरकारान तेलंगणा शिक्षण आयोगाची स्थापणूक करून काल सरकारी आदेश जारी केला. खासा करून विद्यार्थ्यांची कामगिरी आनी ताजो दर्जो संदर्भांत आनी सध्याच्या बाजारातल्या मागणी खातीर फावो ती तयारी नाशिल्ल्यान राज्यातल्या शिक्षणाच्या दर्जान सुदारणा करपा खातीर सरकाराच्या बांदिलकीचो एक भाग म्हण पावला उबारल्यात. नव्यान स्थापन जाल्लो तेलंगणा शिक्षण आयोग प्राथमिक वर्गा सावन विद्यापीठामेरेन तंत्रीक शिक्षण सयत व्यापक शिक्षण धोरण तयार करतलो. राज्याची शिक्षण पद्दत फुडल्या पिळग्यांची गरज भागयता हाची खात्री करपा खातीर शिक्षणीक पद्दतींचो विकास करप, शिकपाच्या परिणामांचे मूल्यांकन करप आनी शिक्षण मळावेल्या गतीशील बदलांक अनुकूल जावप हाजेर आयोग लक्ष केंद्रीत करतलो. धोरण तयार करपाविशी सरकाराक सल्लो दिवप, बदलपी शिक्षणीक परिस्थितीचेर उपाय काडपा खातीर विचार मंडळ म्हण काम करप, विचार मंथन, अभ्यास आनी सल्लागार हांचे वरवी सुदारणा घेवप हाचो आस्पाव ह्या आयोगाच्या धोरणामदी आसा. भुरगेपणातल्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, समग्र उदरगतीक पोसवण दिवपी दर्जेदार शिक्षणाची खात्री करप, उच्च शिक्षणातल्यान रोजगार क्षमताय कुशळटाय वाढप आनी विद्यार्थ्यांमदी समतावादी मूल्यांचो प्रसार करून तांकां जापसालदार जागतिक नागरिक म्हण तयार करप हाजेर लक्ष केंद्रीत करपाचेर मुखेल भर आसा. या खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. आज गुजरात, कोकण, गोय, मध्य प्रदेश, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ आणि छत्तीसगडांत नेटान उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. उत्तर तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, दक्षिण मराठवाडा, तेलंगणा, दक्षिण हरियाणा, अस्तंत आणि उत्तर उदेंत उत्तर प्रदेशातय नेटान पाऊस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. उत्तराखंड, अस्तंत बिहार, उदेंत झारखंड, अस्तंत बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरांत राती उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. इतले मजगती काल राती दिल्लीन पाऊस पडलो. 9 सप्टेंबर मेरेन दिल्लीन दमटीचे आणि पावसाचे वातावरण असतले असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. तेलंगणांत उटंगाराच्या पावसाक लागून आणि हुंवाराक लागून लोकजीण विस्कळीत झाल्या. खम्मम, महाबुबाबाद आणि सूर्यपेत जिल्ह्यातली परिस्थिती इल्ली इल्ली करून मात आता सुधारपाक लागल्या. मदत आणि बचाव कार्य नेटान सुरू आसा. इतले मजगती सिद्दीपेट, निजामबाद सारख्या वाठारांनी काल उटंगाराचो पाऊस पडलो. आंध्र प्रदेशांत आज विजयवाडा आणि एनटीआर आणि गुंतूरच्या जायत्या वाठारांनी नेटान पाऊस पडून हुंवार मदत कार्यान आडमेळी आयली. सिंगनगर आणि विजयवाड्यातल्या बुडामेरू कालव्याकुशीच्या वाठारांनी मजत आणि आधार कार्य सुरू आसा आणि ड्रोन आणि मोटारबोटी वापरून अन्न आणि गरजेच्यो वस्तू पावप सुरू आसा. हुंवार मुखेलमंत्री एन चंद्रबाबू हुंवाराच्या परिस्थितीचो नियाळ शेगीत घेत आसात. हुंवाराचो परिणाम जाल्ल्या लोकांक अन्न आणि वैजकी सेवा वेळार पावतले असे आश्वासन तांणी दिला. पॅरीस पॅरालिंपिक्सांत भारतान काल 5 पदकां जिखली. आता भारताची वट्ट इनामां पदकां 20 जाल्यात. टोकियो 2020 भारतान 19 पदकां मेळयिल्ली. पॅरीस पॅरालिंपिक सर्तींत काल भारतान 5 पदकां मेळयिली. दिप्ती जिवनजी हिणे बायलांच्या 400 मीटर T20 सर्तीन काश्या पदक मेळयले, तर शरद कुमार हाणे रुपया आणि मेरियम्पन थांगावेलू हाणे दादल्यांच्या लांब उडी T63 सर्तीन काश्या पदक मेळयले. दादल्यांच्या भालोफेक F46 सर्तीन भारताच्या अजित सिंगच्या रुपया आणि सुंदर गुर्जरच्या काश्या पदकासहित 2 पदकां मेळली. आज 7व्या दिसा भारतीय पंगड खुपशा सर्तींनी वाटेकार जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी पॅरालिंपिक्सातल्या भारतीय खेळगड्याकडेन उलोप करून तांका परबी भेटयल्या. भारताक आपल्या एथलिटांचो अभिमान आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी एका सोशल मीडिया पोस्टांत म्हळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी पॅरीस पॅरालिंपिक्सांत बायलांच्या 400 मीटर T20 सर्तींत काश्या पदक मेळयल्ल्या खातीर दिप्ती जिवांजीक परबी भेटयल्या. जायत्या आव्हानांक आणि संकश्टांक कुशळटायेन आणि समर्पणान तोंड दिवन दिप्ती जिवांजीन हे जैत जोडला असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी परबी भेटयतना एका सोशल मीडिया पोस्टांत म्हळा. दिप्ती जिवांजीन जायत्या लोकांक उर्बा दिल्या असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी परबी भेटयतना सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संसदीय मतदारसंघांत वाराणसींत फाटल्या वर्सा सुरू केल्ल्या लॅब मित्र ह्या उपक्रमाक काल मुंबईत जाल्ल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स गोल्ड पुरस्कार फावो झालो. ई गव्हर्नन्सातल्या प्रशासकीय सुधारणा आणि जिल्हो पावण्यावेल्या उपक्रमांखातीर हो पुरस्कार फावो झाला. आणि आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रुनायच्या सुलतान हाजी हसनलाल बोलकिया सहित उलोप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीरांत विश्वशांती बुद्ध विहाराचे उक्तावण करतल्यो. भांडवल एकठांय करप, वेव्हार खर्च उणो करप आणि जोखीम व्यवस्थापन ह्या भूमिकेक लागून भारताच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत फुडारा खातीर एक घटमूट अर्थक्षेत्र महत्वाचे असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ मायकल डी पात्रा हाणी म्हळा. आज गुजरात, कोकण, गोय, मध्य प्रदेश, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ आणि छत्तीसगडांत नेटान उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. पॅरीस पॅरालिंपिक्सांत भारतान काल 5 पदकां जिखली. आता भारताची वट्ट पदकां 20 जाल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.